पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक मराठी करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक वंदन व परमेश्वराचे उपकार स्मरण वंदन व परमेश्वराचे उपकार स्मरण करिंथ येथील परमेश्वराच्या मंडळीस व तिच्याबरोबर अवघ्या अखयातील सर्व पवित्र जनास परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तिमथ्य याचकडून परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो परमेश्वर करुणाकर पिता व सांत्वनदाता परमेश्वर तो धन्यवादित असो. तो आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः परमेश्वराकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आम्हास पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते. जी दुःखे आम्ही सोसतो ती सहन करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळते. तुम्हाविषयीची आमची आशा दृढ अशी आहे, कारण आम्हास ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे अंशभागी आहात तसे सांत्वनाचेही अंशभागी आहात. बंधुजन हो, आसियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्ही अजान असावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपून गेलो, इतके की आम्ही जगू किंवा जगणार नाही असे आम्हाला झाले. फार तर काय, आम्ही मरूच असे आमचे मन आम्हास सांगत होते. आम्ही स्वतःवर आशा न ठेवता ती मृतांना सजीव करणाऱ्या परमेश्वरावर ठेवावी म्हणून हे झाले. त्याने आम्हास एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले तो आता सोडवीत आहे आणि तो आम्हास यापुढे सोडविल अशी त्याजवर आमची आशा आहे. तुम्ही आम्हासाठी प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे, असे की जे कृपादान बहुजनांच्या योगे आम्हास मिळाले त्याविषयीचे उपकार स्मरण आमच्या वतीने बहुत जनांनी करावे. पौलाचे शुद्ध हेतू पौलाचे शुद्ध हेतू आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण म्हणजे आमच्या मनाची साक्ष ही आहे की दैहिक ज्ञानाने नव्हे तर परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराने दिलेल्या पवित्रतेने व सात्विकपणाने आम्ही जगात व विशेष करून तुम्हाबरोबर वागलो. कारण जे तुम्ही वाचता किंवा कबूल करता त्या वाचून दुसरे काही आम्ही तुम्हास लिहित नाही आणि शेवटपर्यंत तुम्ही ते कबूल कराल अशी मला आशा आहे. त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हाला असे कबूल केले की जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात तसे आम्ही तुमच्या अभिमानाचा आहो. पौलाची भेट पुढे ढकलण्यात आली असा भरोसा बाळगून तुम्हास दोनदा अनुग्रहदान मिळावे म्हणून तुमच्याकडे पहिल्याने यावे, तुम्हाकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुम्हाकडे यावे आणि तुम्ही मला यहुद्याकडे वाटेस लावावे असा माझा बेत होता. तर असा बेत असता मी चंचलपण केले काय, अथवा मला होय होय म्हणता यावे आणि नाही नाहीच म्हणता यावे म्हणून जे मी योजितो ते देह स्वभावाप्रमाणे योजितो काय? परमेश्वर विश्वासू आहे. आमचे तुम्हाबरोबरचे बोलणे होय नाही असे नाही, कारण परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी सिल्वान व तिमथ्य याचकडून तुम्हामध्ये झाली ही होय नाही अशी झाली नाही, तर त्याच्यामध्ये होय हेच झाले. परमेश्वर वचने कितीही असोत त्यामध्ये ख्रिस्तामध्ये होय हे आहे. यामुळे आमच्या हातून परमेश्वराचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे आमेन हेही आहे, जो आम्हास अभिषेक करून तुम्हासह ख्रिस्तामध्ये सुदृढ करतो तो परमेश्वर आहे. त्याने आम्हावर शिक्काही केला व आमच्या अंतकरणात आत्मा हा विराज दिला. परमेश्वराला साक्षी ठेवून मी आपल्या जीवाची शपथ घेतो की मी करिंथ शहरास येणे रहित केले, ह्यात तुमची गय केली. आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता करतो असे नाही, तर तुमच्या आनंदाचे सहकारी आहो. तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे.